93.5 Red FM.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर नमस्कार. मी आहे संग्राम आणि माझ्याबरोबर आहे ऍक्टर अतुल कुलकर्णी.
रेड एफएम वर आज बचाएगा तो कल नहाएगा.
रेन हार्वेस्टिंग हा एक मुद्दा झाला, पण त्याच्या आधी जे पाणी आहे ते आपण रोज प्रत्येक घरात जर आपण बघितलं तर कुठे कुठे छोट्या छोट्या दृष्टीने आपण पाणी वाचू शकतो हे बघायला पाहिजे. कारण अदरवाईज होतं कसं, आपण ह्या संदर्भात फक्त उन्हाळ्यात पाणी कमी झालं की बोलायला लागतो, दुष्काळ पडला की बोलायला लागतो, पण वर्षभर आपण त्याच्यावरती काम करत नाही संभव. आणि न सोडलं की पाणी येणं ही केवढी मोठी लक्झरी आहे
हे
आपल्या शहरात राहणाऱ्या लोकांना कळत नाही. किंवा बटन दाबलं की वीज येणे आणि ती कुणाकुणाच्या जीवावर आपल्याला मिळते आहे. किती छोट्या छोट्या गावांना पाणी त्यासाठी डिनाय केलं जातं हेही आपल्या लक्षात येत नाही.
किंवा अख्खी गावाच्या गाव पाण्याखाली बुडवली जातात ती वीज बनवण्यासाठी.
तर हे फार सर्वंकष ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचा विचार हा सतत वर्षभर केला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या छोट्या छोट्या गोष्टीत सतत जागरूकता ती ठेवली पाहिजे. उदाहरणार्थ आपण आता जवळजवळ इंडियन टॉयलेट्स ही काढूनच टाकली आहेत. आपल्याकडे सगळ्यांकडे कमोड असतात, पण आपल्या हे लक्षात येत नाही की अगदी आपण एक नंबरला गेलो तरी तेवढे लिटर पाणी आवश्यक नसतं. कमोड मध्ये तुम्हाला नेसेसरीली वाया जर तुमच्या याच्यात, तर किंवा आंघोळ करताना तुम्हाला शॉवर आवश्यक नसतो.
रेड एफएम वर आज बचाएगा तो कल नहाएगा.
मोर विथ ऍक्टर अतुल कुलकर्णी जस्ट बिट. पण त्याच्या आधी चार गाण्याची बक्के इन्क्लुडिंग संग्राम 93.5 रेड एफएम. बाज जाते रहो.